चीनीमंडी.com पॉडकास्ट।
विजय डेली शुगर मार्केट अपडेट। आज शुक्रवार 30 ऑक्टोबर 2020। डोमेस्टिक मार्केट देशभरात बाजार स्थिर राहिला। महाराष्ट्रामध्ये असतील साखरेचा व्यापार 3125 रुपये ते 3150 रुपये होता। तर एमटीसीचा भाव 3240 रुपये ते 3270 रुपये प्रति क्विंटल राहिला। दक्षिण कर्नाटकामध्ये एसटी साखरेचा व्यापार 3250 रुपये प्रति क्विंटल राहिला। तर एमटीसीचा भाव 3300 रुपये प्रति क्विंटल राहिला। उत्तर प्रदेशामध्ये एमटीसीचा व्यापार 3250 रुपये ते 3285 रुपये होता। गुजरातमध्ये एमटी साखरेचा व्यापार 3171 रुपये ते 3211 रुपये प्रति क्विंटल राहिला। तमिळनाडूमध्ये एसटीचा भाव 3300 रुपये ते 3375 रुपये होता। तर एमटीसीचा भाव 3350 रुपये ते 3425 रुपये राहिला। हे सर्व दर जीएसटी वगळता आहेत। इंटरनॅशनल मार्केट लंडन व्हाईट शुगर फ्रंट मंथ कॉन्ट्रॅक्ट $379.10 प्रतिटन राहिला आणि US शुगर फ्रंट मंथ कॉन्ट्रॅक्ट 14.2 सेंट्स होते। करन्सी आणि कमोडिटी। अमेरिकी डॉलरच्या तुलनेमध्ये रुपयाचा व्यापार 74.555 मध्ये झाला, तर ब्रेझिलियन रियलचा व्यापार 5.7791 मध्ये झाला। क्रूड फ्युचर 2708 रुपये प्रति बॅरल आणि क्रूड WTI $36.37 होते। इक्विटी BSE सेन्सेक्स 135.78 अंकांनी खाली येऊन 39614.7 अंकावर बंद झाला। तर नॅशनल स्टॉक एक्सचेंजचा NSE निफ्टी 28.40 अंकांनी वर येऊन 11642.40 अंकावर बंद झाला।